सर्वांची धाव ही सुखाकडे आहे, परंतु सुख हे तात्कालिक आणि नश्वरही असू शकतं, अंतिम आणि स्थायी असू शकतं, आणि जे शहाणे विचारी पुरुष आहेत ते स्थायी सुखाकडे जातात. स्थायी सुखाचा ज्यांनी शोध घेतला त्यांचाही एक असा निष्कर्ष आपण पाहिला या देशामध्ये विदेशात सुद्धा, की जर आत्मकेंद्रितच मनुष्य असेल त्याला स्थायिक सुख कधी प्राप्त होणं शक्य नाही, तर स्वतःला विसरून आपल्याहून मोठ्या आणि अधिक मोठ्या सामाजिक घटकाशी जितका मनुष्य एकात्म होईल तितक्या प्रमाणामध्ये त्याला स्थायी सुख प्राप्त होऊ शकेल. आणि ह्या दृष्टीने अगदी कुटुंबापासून तो अनंत कोटी ब्रह्मांडापर्यंत अनेक जरी घटक एकामागून एक असले, एकाहून एक अधिक मोठे, तरी त्यामध्ये सर्वसाधारण मनुष्य स्वाभाविक रीतीने जिथे व्यवहारात एकात्म होऊ शकतो असा हा घटक म्हणजे राष्ट्र आहे. आणि ह्या राष्ट्राची संघटना असावी, संघटनेचा आपला जो विशेष अर्थ आहे की व्यक्ती आणि समाज यांचे आदर्श संबंध, ज्यामध्ये अंगांगी भावाचा आविष्कार आहे, आणि ह्या दृष्टीने या संबंधांची पुनर्स्थापना करण्याकरता कार्यपद्धतीचा आपला विचार झाला. हा आपण इतका विचार आपण काल केला. ज्यावेळी अंगांगी भावाची पुन्हा स्थापना करण्याकरता कार्यपद्धतीचा विकास करण्याची आवश्यकता वाटली असं आपण म्हणतो, तेव्हा एक लहानसा प्रश्न मनासमोर येणं स्वाभाविक आहे की आपलं हे राष्ट्र अति प्राचीन आहे, अनादी आहे, हजारो वर्ष या समाजाची धारणा झालेली आहे, व्यक्ती आणि समाज यांचे आदर्श संबंधही हजारो वर्ष आमच्या इथे टिकून राहिलेले आहेत. तेव्हा असं असताना त्याच गोष्टीची पुन्हा स्थापना करण्याकरता एखाद्या कार्यपद्धतीची आवश्यकता नव्याने का वाटावी असा विचार मनात येणं हे स्वाभाविक आहे. तर गोष्ट ही होती की आपल्या इथे काही सामाजिक रचना होती, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर योग्य संस्कार अंकित करण्याची काही एक प्रणाली ही होती. ही इतकी शास्त्रीय आणि सर्वंकष होती की मनुष्याच्या जन्माच्या आधीपासून या संस्कार प्रणालीचा प्रारंभ होत असे आणि मृत्यूनंतर संस्कार प्रणाली चालू राहत असे. तेव्हा एक उपयुक्त सामाजिक रचना आणि व्यक्तिगत संस्कार प्रणाली. परंतु मधल्या या 1200 वर्षाच्या काळामध्ये आपला सगळा समाज परकीय आक्रमणाला तोंड देत राहिल्यामुळं, एक प्रकारे जीवनमरणाच्या संग्रामात रथ राहिल्यामुळं सामाजिक रचना काही शिथिल झाली, संस्कार प्रणाली काही शिथिल झाली, काही तुटायला आली, आणि त्यामुळं अनबॉर्न टुमॉरो डेड यस्टरडे, की कालचं जे होतं ते नष्ट झालेलं आहे परंतु नवीन काही निर्माण झालं नाही, अशा प्रकारची स्थिती संस्कारांच्या बाबतीमध्ये काहीशी झाली. आणि म्हणून जुन्या संस्कार प्रणालीला काही अंशी पर्याय म्हणून आणि काही अंशी पूरक म्हणून नवीन संस्कार प्रणाली असावी ही आवश्यकता वाटायला लागली. त्यातून आपल्या कार्यपद्धतीचा विकास झालेला आहे. आपण काल हे पाहिलं की संघटनेचे संस्कार, अंगांगी भावाचे संस्कार मनावर अंकित करणं हे इतकं सोपं काम नाही जितकं 5 वर्षातून एकदा मतदाराला जागृत करणं सोपं असतं. त्यापेक्षा काहीतरी क्वालिटेटिव्हली, गुणात्मक दृष्टीने अधिक अशी ही गोष्ट आहे. तेव्हा त्या दृष्टीने संस्कारांची रचना हा विचार डोळ्यासमोर आला. आणि मनुष्य स्वभावाच्या ज्ञानावर कार्यपद्धतीची उभारणी झाली. त्याला अगदी मानसशास्त्राचं मोठं अगडबंब नाव न दिलं तरी सर्वसाधारण मनुष्य स्वभावाच्या ज्ञानावर पद्धतीची उभारणी झाली. हा एक सर्वसाधारण नियम आहे की कुणालाही इतरांच्या विषयी जर आपुलकी वाटायची असेल तर इतरांशी जास्ती संपर्क आला पाहिजे, जास्ती संबंध आला पाहिजे, गाठीभेटी जास्ती व्हायला पाहिजे. कुणीतरी असं म्हटलेलं मला आठवतं की टू मीट इज टू नो इज टू अंडरस्टँड अँड टू अंडरस्टँड इज टू लव्ह. म्हणजे भेटीगाठी जास्ती झाल्या की एक दुसऱ्याला ओळखायला लागतो, एक दुसऱ्याची माहिती झाली की मग एक दुसऱ्याला समजायला लागतो आणि नंतर एक दुसऱ्याला प्रेम करायला लागतो. सर्व माणसं निर्दोष असतात असं नाही, निर्दोष कुणीच नाही, परंतु दोषासहित एक दुसऱ्यावर प्रेम करू शकतो जर एकमेकाशी संबंध जास्त प्रस्थापित झालेला असेल तर. ही सर्वसाधारण व्यवहारातली गोष्ट आहे. पण हा जर विचार केला की अशा गाठीभेटी असा परस्पर संपर्क हा नेहमीच्या विघटनेच्या विस्कळीतपणाच्या सर्वसाधारण वातावरणामध्ये न होता जर एका विशिष्ट वातावरणामध्ये ज्यात केवळ राष्ट्रीयत्वाचा संचार आहे, ज्यात संघटनेचीच भावना आहे, ज्यात राष्ट्रसमर्पण मनोवृत्तीच आहे, अशा विशिष्ट वातावरणामध्ये जर सर्व एकमेकाला भेटले तर अधिक त्याचा उत्कट परिणाम होईल, संस्कार हृदयावर अधिक उत्कट अंकित केल्या जाईल. ही गोष्ट स्पष्ट आहे. आणि त्या दृष्टीने दिन प्रतिदिन अशा सर्वांनी एकत्र यायचं, एका विशिष्ट वातावरणामध्ये वेळ घालवायचा आणि त्या ठिकाणी जगातले बाकी सर्व विषय विसरून केवळ एकाच विषयाचं चिंतन आणि ते म्हणजे आपलं जे ध्येय आहे ते, अशा पद्धतीने एक तास तरी कमीत कमी घालवायचा हा एक विचार आला. आणि दैनंदिन उपस्थिती हा ज्याचा केंद्रबिंदू आहे अशा प्रकारची आपली कार्यपद्धती विकसित झाली. निरनिराळे जरी आपले कार्यक्रम असले, कुठे ट्रिप्स असतात, शीत शिबिर असतात, अधिकारी शिक्षा वर्ग असतात, हे सर्व आहेत, पण सर्वांचा जर केंद्रबिंदू काही असेल तर दैनंदिन उपस्थिती हा आहे. आणि एका विशिष्ट वातावरणामध्ये सर्व एकत्र आल्यामुळे संस्कार उचित पद्धतीने दिल्या जातात, ग्रहण केल्या जातात असा कित्येक वर्षानंतर अनुभवही आलेला आहे. संस्कार ग्रहण करणं ही एक अशी सूक्ष्म गोष्ट आहे की त्याच्याविषयी दर दिवशी काही आपल्याला थर्मामीटर लावून हिशेब काढता येत नाही. पुष्कळ लोक म्हणतात किंवा तुम्ही रोज संघस्थानावर जाता, काय करता काय, कोणतीही उपयोगी गोष्ट करताना दिसत नाही. कुठे हुतुतू आहे, दक्षाराम आहे, दंड खड्गशूल आहे. कित्येकांना असं वाटतं की हे जे काही सगळी आपली ऍक्टिव्हिटी आहे तर ही म्हणजे बहुतेक हाती दंड घेऊन पाकिस्तान चीन यांच्याशी लढण्याकरताच आपण ही सगळी तयारी करत आहोत. आणि त्यांना मग आपल्या अज्ञानाची कीव येते. ते सांगतात की बा जमाना पुष्कळ पुढे निघून गेलेला आहे, आता काही हातात लाठी घेऊन आणि तुम्ही आपण शत्रूला तोंड देऊ शकू असं नाही. वास्तविक खरं पाहिलं तर संघाने किंवा संघाच्या कोणत्याही व्यक्तीने असं कधीच म्हटलं नाही की आम्ही हातात लाठी घेऊन आणि ऍटम बॉम्बचा मुकाबला करू असं आपल्यापैकी कोणी म्हटलं नाही. हे वाक्य फक्त एकदाच उच्चारण्यात आलेलं होतं, तेही एका महापुरुषाकडून उच्चारण्यात आलेलं होतं, तेही लंडन सारख्या दूर देशात उच्चारण्यात आलेलं होतं आणि उच्चारणाऱ्या ग्रहस्थाचं नाव पंडित जवाहरलाल नेहरू असं होतं. तेव्हा हे एकदा सोडून अशा प्रकारच्या वाक्याचा उच्चार कुणीही केलेला नाही आपल्याला माहितीये. परंतु हे जे सर्व कार्यक्रम आहेत या सर्व कार्यक्रमांची रचनाच या उद्देशाने आहे की हृदयावर काही विशिष्ट संस्कार अंकित व्हावेत. आता लोक असं विचारतात की ह्या सगळ्या कार्यक्रमाचा किती उपयोग झाला आम्हाला बरोबर सांगा, एक महिना मनुष्य संघात गेला म्हणजे किती परिणाम होईल. आता हे सांगणं फार कठीण आहे. जसं संस्काराच्या आधी संस्काराविषयी बोलण्यापूर्वी मी म्हटलं की बाबा सर्वत्र हा नियम आहे की जास्त गाठीभेटी झाल्या म्हणजे परस्पर प्रेम निर्माण होतं. पण आता त्याच्याशी कोणी असं म्हणाल की नियम सांगा की प्रेमाचा पारा 99 डिग्रीपर्यंत जायचा असला तर कितीदा भेटणं आवश्यक आहे आणि तोच 104 डिग्रीपर्यंत पोहोचवायचा असला तर भेटी कितीदा व्हाव्या, असं काही बरोबर हिशेब मांडणं हे काही शक्य नाही. परंतु गाठीभेटीतून प्रेम निर्माण होतं हे मात्र खरं आहे. हिशेब मांडता येत नाही म्हणून ती वस्तूच खोटी आहे असं नाही. त्याचप्रमाणे संस्काराची गोष्ट आहे. किंबहुना अधिक परिणामकारक रीतीने जेव्हा संस्कार दिले जातात तेव्हा ते ग्रहण करणाऱ्याला त्याची जाणीव होत नाही. अंतर्मन त्याचं ते ग्रहण करतं, सबकॉन्शियस माइंड ग्रहण करतं. कॉन्शियस प्लेनवर किंवा वरच्या मनाला, जागृत मनाला त्याची कल्पना सुद्धा येत नाही. तेव्हाच ते संस्कार खोलवर रुतलेले आहेत असं म्हणता येईल. या वातावरणामध्ये संस्कारात आपली प्रगती होते. स्वतःच्या ध्यानात येत नाही, पुष्कळदा दररोज आपल्याला पाहणाऱ्या लोकांच्या ध्यानात येत नाही. ही किती अनकॉन्शियस प्रोसेस आहे. तर जसा लहान मुलगा आहे हा दर दिवशी वाढत असतो, दर दिवशी वाढतो हे नक्की आहे. पण दर दिवशी वाढत असला तरी त्याला स्वतःलाही कधी असं वाटत नाही किंवा त्याच्या आईला सुद्धा असं सांगता येणार नाही की काल माझा मुलगा जितका मोठा होता त्यापेक्षा 1.5 सेंटीमीटर आज वाढलेला आहे असं काही आईला सुद्धा सांगता यायचं नाही. वाढतो हे जरी नक्की असलं तरी ती वाढ इतकी अनकॉन्शियसली होत असते की असा हिशेब काढता येत नाही. आता आपले सुद्धा शरीराची जी वाढ होते, केस वाढतात, नख वाढतात, परंतु अगदी एक क्षणाक्षणाला जरी केस वाढत असले तरी दर क्षणाला केसांची किती वाढ झाली असेल हे काही सेंटीमीटर लावून आपल्याला सांगता येणार नाही. हा 2-3 दिवस दाढी न केली तर मग लक्षात येईल की केसांची वाढ झालेली आहे. तेव्हा या पद्धतीने वाढ होत असते परंतु स्वतःलाही त्याचा पत्ता लागत नाही. पण जसं मुलाला की आईला कधी कल्पना ना आली मुलगा दररोज किती वाढला, तरी 10-15 वर्षानंतर जर एकदम कोणी मुलाला पाहिलं तर नक्की त्याला कळेल की 15 वर्षामध्ये इतकी वाढ झालेली आहे. त्याप्रमाणे आपल्या ह्या कार्यपद्धतीमधून जे संस्कार ग्रहण केले जातात, ज्यावेळी परीक्षेची वेळ येते त्यावेळेला बरोबर कळतं की या संस्कारांचं महत्व काय, संस्कार ग्रहण केले गेले आहेत किंवा नाही. जो संस्कारित हिंदू आहे तो असंस्कारित हिंदूपेक्षा कोणत्या पद्धतीने निराळ आहे हे बरोबर ओळखता येतं. दररोजच्या व्यवहारामध्ये एकदम ओळखता येईल असं नाही, परीक्षेची वेळ आली की ओळखता येतं. ज्याप्रमाणे आपल्या इकडे एक श्लोक आहे की काक कृष्ण पिक कृष्ण को भेद पिक काकयो, वसंत समय प्राप्ते काक पिक पिक, की कावळा ही काळा आहे कोकिळा ही काळी आहे, दुरून दोघही सारखेच दिसतात, त्या दोघांमध्ये फरक कसा ओळखायचा? म्हणलं बघा, साधारण फरक ओळखणं फार कठीण आहे, पण ज्यावेळी वसंत ऋतू येईल त्यावेळा मग लक्षात येईल की बाबा कोकिळ कोण आहे, कारण कोकिळ आपल्या पद्धतीने आलाप गाईल, आणि कावळा कोण आहे, कारण कावळा आपल्या पद्धतीने आलाप गाईल. तेव्हा अशा रीतीने या दोघांची ओळख वसंत ऋतूच्या वेळेला होते. त्याचप्रमाणे दररोजच्या कार्यपद्धतीमधून प्रत्येक स्वयंसेवक संस्कार ग्रहण करतो, परंतु ज्यावेळी परीक्षेची वेळ येते त्यावेळा मग लक्षामध्ये येतं की बाबा संस्कारित मन कोणतं आहे, असंस्कारित मन कोणतं आहे. असे प्रसंग आलेले आहेत, कितीतरी येतात. उदाहरण म्हणून केवळ एक लहानशी गोष्ट आठवते की 1965 मध्ये पाकिस्तानचं आक्रमण झालं. सीमांत प्रदेशातल्या एका शहरामध्ये फाजलका म्हणून त्या ठिकाणी सिव्हिल डिफेन्सची तयारी सुरू झाली. तिथल्या एका राजकीय पक्षाचे जे प्रमुख होते त्यांना सिव्हिल डिफेन्सचं प्रमुख केलं. परंतु 5-7 दिवसात असं लक्षात आलं की तिथे परेड करता जाणारे जे लोक होते हे सगळे स्वयंसेवक होते. तिथले मंत्री महोदय ज्यावेळेला तिथे जाऊन पोहोचले तेव्हा त्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी तक्रार केली की म्हणाले इथले जे DC आहेत हे फार पक्षपाती आहेत, संघवाल्यांनाच फार उत्तेजन देतात. म्हणून DC ला त्यांनी बोलावलं, दाटलं, तर DC ने सांगितलं बाबा मी काय करणार, मी तुमच्या ह्या जिल्हाध्यक्षाकडे गेलो होतो, त्यांनाच आम्ही सिव्हिल डिफेन्सचा चीफ म्हणून नेमलं, परंतु पहिल्या दिवशी आले नाही, दुसऱ्या दिवशी आले नाही, तिसऱ्या दिवशी परेडवर आले नाही. जेव्हा मी म्हणाले चौथ्या दिवशी गेलो तेव्हा ते म्हणाले की हे परेड वगैरे ही भानगड माझ्याच्याने होणार नाही, मी काही संघवाल्यांसारखा थोडाच आहे, मी आपला बालबच्चेवाला मनुष्य आहे. आणि म्हणाले माझे बच्चे, त्यांनी सांगितलं की माझे लहान लहान म्हणजे नन्हे नन्हे बच्चे हे मेरे, की माझे आपले लहान लहान मुलं आहेत, मी काही संघवाल्यांसारखा या भानगडीत पडणार नाही. लहान लहान बच्चे म्हणजे काय की त्याचा जो सगळ्यात लहान मुलगा तो BSC ला होता. तर ज्यावेळी परीक्षा येते त्यावेळेला खरोखर कळतं की कोण कावळा आहे आणि कोण कोकिळ आहे. मला असं नागपूरची घटना आठवते की चिनी आक्रमणाच्या वेळेला नागपूरला एक मोठी सभा झाली पटवर्धन ग्राउंडवर. आपले परमपूजनीय गुरुजीही त्या सभेत बोलले होते, 10-12 मिनिटंच फक्त बोलले, पण त्यांच्यानंतर एका राजकीय पुढाऱ्याचं भाषण झालं. 40-45 मिनिट भाषण दिल्यानंतर त्या पुढाऱ्याने असं सांगितलं की बंधूनो आता ही भाषणं देण्याची वेळ राहिलेली नाही, तर काहीतरी प्रत्यक्ष कृती करायला पाहिजे. आणि मी म्हणाले DC साहेबांशी बोललेलो आहे, त्यांनी रायफल वगैरे देण्याची मान्यता दिलेली आहे, तेव्हा या रविवारी सकाळी आपण रायफलचं ट्रेनिंग घेण्याकरता कोण कोण हात वर करा. तर 10,000 लोक होते, 10,000 हात वर केले. तेव्हा हे आमचे होऊ घातलेले कमांडरींची फार खुश झाले. रविवारी आपल्या संघाचंही भागशः एकत्रीकरण राहतं, त्यामुळे निर्णय लोक आपापल्या भागात गेले होते. एका ठिकाणावरून मी सुद्धा पटवर्धन ग्राउंडवर नंतर गेलो की तिथे 10,000 किती आहेत, तर पाहिलं तर आपला मिलिटरी युनिफॉर्म वगैरे घालून आणि कमांडरींची फेक्टेज इकडून तिकडे असे फिरून राहिलेले आहेत. तेव्हा मित्रच आहेत, मी त्यांना असं म्हटलं काय परेड वगैरे आटोपली, म्हणजे आटोपली कशी, सुरू झालेली नाही. तर म्हटलं काय म्हणाले इतके काय लोकांना, लोकांच्या मध्ये देशभक्ती नाही काही नाही, एवढा कठीण प्रसंग देशावर आहे, 10,000 लोकांनी हो म्हटलं, इतके आम्ही रायफल्स आणून ठेवलेले आहेत पण कुणीच आलेलं नाही. तेव्हा ज्यावेळेला प्रसंग येतो त्यावेळेला मग परीक्षा होते की संस्कारित मन म्हणजे काय, असंस्कारित मन म्हणजे काय. परीक्षा नसताना दोन्ही सारखेच आहेत. तर या दृष्टीने आपण संस्कार ग्रहण करीत जातो आणि या संस्कारामधून प्रत्येक व्यक्ती समाजानुकूल, समाजाभिमुख, समाज समर्पित असा होतो. अशा प्रकारची रचना ज्या कार्यक्रमांचा आपण वापर करतो, पुष्कळांना असं वाटतं की हे काय लहान लहान कार्यक्रम दिसतात, त्याचा किती परिणाम होणार, कारण त्यांना कल्पना निराळी असते ना, फार मोठा उपदेश असेल, सर्मनायझिंग असेल, मग असं वाटतं की काहीतरी आहे, पण कुठे हुतुतू खेळणं आहे, अशा लहान लहान गोष्टीमधून काय होणार असं एक वाटतं. मला असं वाटतं की 1946 फेब्रुवारीमध्ये आपले परमपूजनीय गुरुजी कलकत्त्याला आले होते आणि ज्याप्रमाणे त्यांच्या वास्तव्यात निर्णय कार्यक्रम आपण ठेवतो लोकांच्या गाठीभेटी, त्याप्रमाणे कार्यक्रम ठेवलेला होता की डॉक्टर आणि मेडिकल स्टुडंट्स अशांच्या बरोबर चहापान। तेव्हा अनौपचारिक गप्पामध्ये एका डॉक्टरने असं विचारलं की म्हणाले, तुमचं हे जे ध्येय वगैरे आहे हे फार चांगलं आहे, परंतु तुम्ही हे जे साधनं वापरत आहात, हा जो तुमचा शाखेवरचा कार्यक्रम आहे, त्या म्हणाले यातून एवढं मोठं ध्येय कसं साध्य होणार राष्ट्रनिर्माणासारखं। तेव्हा गुरुजींनी त्यांना असं विचारलं, ही 46 गोष्ट आहे, म्हणाले बा यावेळेचा मास्टर ड्रग कोणता आहे, तर त्यावेळेला पेनिसिलिन होता तो त्यांनी सांगितला। तर विचारलं की पेनिसिलिन तयार कसं होतं, कशापासून होतं, तर जे आंबूस नासलेलं अन्न जे आपण स्वयंपाकघरामध्ये जास्ती काळ सहन करू शकत नाही, उकरड्यावर टाकून देतो, अशा प्रकारच्या अन्नामधून पेनिसिलिन सारखा मास्टर ड्रग तयार होतो, तर ते त्यांनी सांगितलं। तर त्यानंतर गुरुजी म्हणाले की याचा काय असा अर्थ होत नाही की इवन दी वर्स्ट थिंग कॅन यील्ड दी बेस्ट रिझल्ट्स ॲट दी हँड्स ऑफ दी एक्सपर्ट्स, की अगदी वाईटातली वाईट वस्तूसुद्धा उत्तमातला उत्तम परिणाम देऊ शकते जर ती विशेषज्ञ लोकांच्या हातून हाताळायला गेली तर। ते म्हणाले हो बरोबर आहे, आणि लगेच मग असं म्हणण्यात आलं की अँड हिअर वी आर दी एक्सपर्ट्स इन द सायन्स ऑफ ऑर्गनायझेशन। तेव्हा अशा पद्धतीने की जे अगदी क्षुल्लक दिसणारे असे जे कार्यक्रम आहेत, पण या सगळ्यांची मिळून रचना अशी आहे की एक संस्कार हा हृदयावर अंकित होतो, आणि अशा प्रकारे संस्कारित हिंदू यांचं हे आपलं कुटुंब, आणि याचा विस्तार व्हावा, आणि विस्तार होता होता तो इतका व्हावा की संघाची मर्यादा आणि राष्ट्राची मर्यादा, म्हणजे संघाच्या सीमा आणि राष्ट्राच्या सीमा दोन्ही एकरूप व्हाव्यात, म्हणजे संघ आणि राष्ट्र समव्याप्त व्हावेत, कोएक्सटेन्सिव्ह व्हावेत, म्हणजे संघ राष्ट्रव्यापी व्हावा आणि राष्ट्र संघमय व्हावा, म्हणजे मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा अलग आडनावाची काही आवश्यकता राहणार नाही, कारण संपूर्ण राष्ट्र हाच संघमय, हेच संघमय झालेलं असेल, अशा प्रकारची ही कल्पना आहे। ही जी सगळी संस्कार देणारी कार्यपद्धती आहे, ही या पद्धतीने मनुष्य स्वभावावर आधारलेली, ही आपली जी राष्ट्राविषयीची कल्पना आहे तिला अनुरूप अशी आहे। काल आपण हे पाहिलं की राष्ट्राविषयीची जी आपली कल्पना आहे ती म्हणजे काही पाश्चिमात्य देशांप्रमाणे व्यक्तिप्रधान, आणि राष्ट्र म्हणजे केवळ व्यक्तीच्या सुखाचं एक साधन असलेला एक मोठा क्लब, ही आपली कल्पना नाही। आपण राष्ट्राला क्लब समजत नाही, ज्यामध्ये प्राधान्य व्यक्तीलाच आहे आणि बाकीचे लोक केवळ एका व्यक्तीच्या सुखाकरता आहेत असं प्रत्येक मनुष्य समजतो। आपण राष्ट्रातल्या लोकांना सरकारी मशिनरीचे निर्जीव भाग सुद्धा आपण समजत नाही, जसे पश्चिमेतले काही इतर लोक समजतात। तर आपल्यामुळे समाजाची राष्ट्राची कल्पनाच ही आहे की संपूर्ण राष्ट्र म्हणजे एक शरीर आहे, एक पुरुष आहे, आणि त्याचे अंग प्रत्यंग म्हणजे बाकी लोक आहेत। ही कल्पना असल्यामुळे त्याला अनुकूल, म्हणजे मूळ जी राष्ट्रविषयक कल्पना आहे की हा एक पुरुष आहे, हे शरीर आहे, त्याला अनुकूल अशा प्रकारची कार्यपद्धती ही विकसित झाली। कारण याचाच हा एकामागून एक वरचा अधिक वरचा असा आविष्कार आहे, म्हणजे पुरुष कल्पना जी आहे तिचा अगदी पहिला आविष्कार म्हणजे अर्थात कुटुंब कल्पना, तिचाच पुढचा आविष्कार म्हणजे राष्ट्रकल्पना। तेव्हा ह्या सगळ्या संस्कारांमधून आपण सर्व म्हणजे एक कुटुंब आहोत ही भावना मनामध्ये निर्माण होते, सर्व मिळून एक कुटुंब। आणि हे संघस्थान म्हणजे काय, तर बा हे आपल्या कुटुंबाचं हे घर आहे। हे ठीक आहे की कुटुंबातले सर्व लोक एकाच खोलीमध्ये राहू शकत नाहीत, कितीही कौटुंबिकता असली तरी, म्हणून निर्णया खोलीमध्ये निर्णय लोक राहतात, पण कुटुंब एक आहे, त्याप्रमाणे निर्णय संघस्थान दिसत असतील, परंतु संपूर्ण समाजाचं संपूर्ण कुटुंबाचं घर म्हणजे संघस्थान आहे। अलग अलग खोल्या असल्या दिसत असल्या तरी सर्व मिळून एक घर आहे, आणि हे आपल्या हिंदू समाजाचं कौटुंबिक घर आहे अशा प्रकारची ही कल्पना आहे। म्हणजे कौटुंबिकता हा सर्व गोष्टीचा आधार आहे, हाच संस्कार मनामध्ये अंकित करायचा आहे। मला असं आठवतं की आपली ही जी कल्पना आहे, मद्रासकडे आपल्या कार्याचा नुकताच प्रारंभ झाला होता, आणि नंतर संघचालक झालेले आपले श्री व्ही राजगोपालाचारी यांनी बरेचसे प्रश्न तिथल्या आपल्या प्रचारकांना विचारले होते की बाबा संघ सगळं ठीक आहे पण याचं काय नक्की स्वरूप काय आहे। तेव्हा अधिकारी शिक्षा वर्गाच्या वेळेला प्रचारक मंडळी जेव्हा नागपूरला आली तेव्हा गुरुजींना असं सांगितलं की अशा प्रकारचं त्यांची इच्छा आहे की आपण काहीतरी स्पष्टीकरण त्यांना बरोबर द्यावं म्हणून नंतर पत्र लिहिलं। आम्हा लोकांना उत्सुकता होती की बा मद्रास सारखा नवीन प्रांत, व्ही राजगोपालाचारी सारखे चिकित्सक गृहस्थ, तेव्हा संघाविषयीचं आता काहीतरी चांगलं विस्तृत लांबलचक विवरण गुरुजींनी दिलं असेल, परंतु पत्र वाचल्यानंतर निराशा झाली, कारण असं की एकच वाक्य लिहिलं होतं विवरणात्मक। आश्चर्य वाटलं, परंतु त्याहून अधिक आश्चर्य तेव्हा वाटलं की ज्यावेळी आम्ही सर्व राजगोपालाचार्यांच्याकडे पोहोचलो, आमच्या देखतच त्यांनी पत्र वाचलं, आणि ते एकच वाक्य विवरणाचं असून त्यांनी एकदम म्हटलं की नाऊ आय अंडरस्टूड RSS। ते वाक्य काय होतं, एकच लहानसं वाक्य होतं की आवर्स इज अ फॅमिली ऑर्गनायझेशन, द डिफरन्स लाईज ओनली इन डिग्री नॉट इन द टाईप। अर्थात ज्यांना समजावून सांगायचं होतं त्यांचा तो समजण्याचा अधिकारी होता, त्यामुळे कदाचित अनेक बौद्धिक वर्गांनीही जी गोष्ट समजणार नाही एका वाक्याने त्यांना समजली. पण मूलभूत गोष्ट आहे की आपली ही फॅमिली ऑर्गनायझेशन आहे, आपलं हे कौटुंबिक संघटन आहे. एक राष्ट्रपुरुष ह्याच्याच कल्पनेचा आविष्कार म्हणजे कुटुंब, त्याचाच पुढचा आविष्कार म्हणजे राष्ट्र. अशा पद्धतीने आपण संपूर्ण राष्ट्राला एका संघटनेच्या सूत्रामध्ये गोवतो आहोत आणि त्याला अनुकूल अशा प्रकारची ही संस्कार पद्धती ही निर्माण आपण केलेली आहे. आणि ह्या पद्धतीमधून हा जो आपला कार्याचा विस्तार आहे, आज जे हे थोडस एक आदर्श राष्ट्राचं स्वरूप संघस्थानावर आपण पाहतो, त्याच्या मर्यादा वाढवीत वाढवीत संपूर्ण राष्ट्रव्यापी आपल्याला करायचे आहे. आमचे एक अधिकारी असं म्हणत असत की संघस्थान मजबिकम हिंदुस्थान आणि हिंदुस्थान मजबिकम संघस्थान. तर त्याचा अर्थ हाच आहे की संघ आणि राष्ट्र हे दोन्ही समव्याप्त असावेत. तेव्हा या दृष्टीने संपूर्ण समाज हा संघमय व्हावा, म्हणजे तो अखंड जागृत, अखंड संघटित, नित्यसिद्ध असा राहील आणि त्या अवस्थेमध्ये तो अखंड राहावा अशा प्रकारची आपली आकांक्षा आहे. पुष्कळदा असा प्रश्न उत्पन्न होतो, आज सकाळी सुद्धा हा प्रश्न चर्चेमध्ये आला होता, किंवा आपण असं म्हणतो की परमपूजनीय डॉक्टरांचं एक वाक्य आहे की आम्हाला संघाच्या कार्याची जुबिली साजरी करायची नाही. आणि एकीकडे आपण असंही म्हणतो की संघाचं कार्य हे चिरंतन कार्य आहे. तेव्हा या दोन विधानामध्ये खरोखर परस्पर विरोध आहे की नाही? तर खरोखर विरोध नाही, यांचा अर्थ समजून घ्यायचा आहे. ज्यावेळेला आपण असं म्हणतो की संघ कार्य हे चिरंतन कार्य आहे, तेव्हा म्हणण्याचा अर्थ असा असतो की ही जी सुसंघटित अवस्था आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती समाज समर्पित असणं, प्रत्येक व्यक्ती राष्ट्राशी त्याच पद्धतीने एकात्म असणं ज्या पद्धतीने प्रत्येक अवयव संपूर्ण शरीराशी आहे, ही जी स्थिती आहे म्हणजे संघटन, ही कोणत्याही जीवमानस समाजाची स्वाभाविक अवस्था आहे. आणि समाज जोपर्यंत जीवमान आहे तोपर्यंत ही अवस्था टिकायला पाहिजे. ही अवस्था न टिकली तर समाज जीवमान राहू शकणार नाही. केवळ कुणाचा प्रतिकार करण्याकरता, कुणाला तोंड देण्याकरता म्हणून नव्हे, तर उद्या समजा अशी परिस्थिती आली की पृथ्वीच्या पाठीवर आणि आकाशाच्या खाली हिंदूंच्या शिवाय दुसरे कोणतेही लोक राहत नाहीत, तरी सुद्धा या नित्यसिद्ध संघटनेची आवश्यकता आहे. कारण अशी ही संघटना नसेल तर बाहेरून कोणतंही आक्रमण किंवा विरोध नसताना सुद्धा समाज तुटून जाईल. ज्याप्रमाणे यादवांची अवस्था झालेली होती की बाहेरून काही कोणी आक्रमण केलं म्हणून यादव वंश नष्ट झाला नाही, तर आतमधली ही जी समाज समर्पण भावना आहे ती नष्ट झाली, म्हणून मग विघटन म्हणजे यादवी होऊन संपूर्ण वंशाचा नाश झाला. तेव्हा या पद्धतीने सर्व परिस्थितीमध्ये याची आवश्यकता आहे. आपण हे म्हटलं की संघ कार्य हे परिस्थिती निरपेक्ष आहे, याचा अर्थच असा आहे की परिस्थिती अनुकूल असो प्रतिकूल असो कशीही असली तरी संघ कार्याची आवश्यकता आहेच, चिरंतन कार्य आहे. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असली, कुठे प्रतिकार करायचा असला तरच एकत्र यायचं असं नाही, तर अगदी अनुकूल परिस्थिती असली, आपण वैभवाच्या शिखरावर परमवैभव इथपर्यंत जरी जाऊन पोहोचलो तरी तिथे जर स्थिर रूपाने राहायचं असेल तर नित्य संघटित नित्यसिद्ध असं असण्याची आवश्यकता आहे, नाहीतर तिथून सुद्धा आपलं स्खलन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये संघकार्याची आवश्यकता आहे. या अर्थी संघकार्य परिस्थिती निरपेक्ष आहे, या अर्थी संघकार्य चिरंतन आहे. परंतु संघकार्याची आम्हाला जुबिली करायची नाही, हे जे म्हणण्यात आले याचा अर्थ असा की आजच्या या विस्कळीत विघटित अवस्थेपासून तर आम्हाला अभिप्रेत असलेली जी संघटिततेची अवस्था आहे, त्या अवस्थेप्रत पोहोचण्याचं जे कार्य आहे, ते कार्य ताबडतोब व्हावं, शक्य तितक्या लवकर व्हावं, त्या कार्याची जुबिली करण्याची पाळी आमच्यावर येऊ नये. म्हणजे एक शतकानुशतक केवळ आम्ही केवळ हे समाजाला संघटित करण्याकरताच एक शतक घालवलेलं आहे अशी पाळी येऊ नये, तर शक्य तितक्या लवकर आपण समाजाला आजच्या विघटित अवस्थेपासून सुसंघटित अवस्थेपर्यंत पोहोचवायला पाहिजे. या अर्थाने आपण म्हटलेलं आहे की आम्हाला जुबिली करायची नाही, परंतु ही जी अवस्था प्राप्त होणार आहे सुसंघटित अवस्था, ही सुसंघटित अवस्था सर्व परिस्थितीमध्ये आवश्यक राहणार आहे. चिरंतन त्याची आवश्यकता आहे, यावश चंद्र दिवा करो त्याची आवश्यकता आहे, समाजाला जिवंत राहायचं आहे तोपर्यंत त्याची आवश्यकता आहे. या अर्थाने संघ कार्य चिरंतन आहे असंही आपण म्हटलेलं आहे. तेव्हा ह्या दृष्टीने हा एक अखंड जागृत नित्यसिद्ध संघटित समाज तो निर्माण करण्याकरता प्रत्येकाच्या मनामध्ये समाज समर्पणाची भावना, त्याला अनुकूल असे उचित असे संस्कार आणि ते संस्कार देणारी आपली एक विशिष्ट कार्यपद्धती, जी या कार्यपद्धतीच्या परिणामकारकतेचा अनेकदा आपल्याला अनुभव आलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की शून्यामधून ही सृष्टी निर्माण झाली आणि शून्यामधून हा जो प्रचंड विस्तार झालेला आहे हा या कार्यपद्धतीच्याच आधारावर झालेला आहे. तेव्हा हा सगळा विचार कार्यपद्धतीविषयीचा आपल्या मनासमोर सहज येऊ शकतो. आता आपण विशेषतः 1947 नंतर निरनिराळ्या वातावरणाचाही अनुभव घेतो आहोत, निरनिराळे प्रश्न समोर येतात आणि त्यामुळं संस्था चालवणाऱ्या निरनिराळ्या कार्यपद्धती सुद्धा आपल्या संबंधामध्ये यायला लागलेल्या आहेत. निरनिराळ्या पद्धतीने ज्या संस्था चालतात त्यांच्याही कार्यपद्धती आपल्या ध्यानात यायला लागलेल्या आहेत. आणि काही लोकांच्या मनामध्ये मग असाही प्रश्न उत्पन्न होतो किंवा ही जी आपली कार्यपद्धती आहे तसं ठीक आहे, ध्येय चांगलं आहे, पण मोठी किचकट आहे. दररोज उठावं लागतं, जावं लागतं, म्हणजे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असेल, पण पहाटेच्या वेळेला ब्लँकेट सोडणं हे तत्वामध्ये काही बरोबर बसत नाही असं जरा माणसाला वाटतं. तेव्हा काहीतरी शॉर्टकट असा काही दिसणार नाही का अशी मनामध्ये कल्पना येते. ही कल्पना निरनिराळ्या संस्थांच्या कार्यपद्धतीशी आपल्या मंडळींचा संबंध आल्यानंतर जरा जास्ती वाढायला लागले की काही शॉर्टकट नाही का. तर आपल्याला असं दिसेल की शॉर्टकट्स पुष्कळ आहेत, परंतु संघाला जिथे पोहोचायचं आहे तिथे पोहोचवणारा शॉर्टकट कोणता नाही. आपण दुसऱ्या रस्त्याने गेलो लवकर जाता येईल, लवकर पोहोचता येईल, पण निराळ्याच ठिकाणी पोहोचू, म्हणजे कुठेच पोहोचणार नाही असं नाही, कुठेतरी पोहोचू. परंतु ते जे स्थान असेल ते म्हणजे आमचं गंतव्यस्थान नव्हे. आमचं गंतव्यस्थान इतकं दूर आहे की त्याकरता शॉर्टकट नाही, पण आपण जर जवळच्याच एखाद्या मार्गाने गेलो कुठेतरी पोहोचू. ते म्हणजे ते स्थान नसणार जिथे आम्हाला पोहोचायचं आहे. जसं आता एखाद्याने असं म्हटलं किंवा आम्हाला म्हैसूरच्या महाराजासारखा मोठा राजवाडा बांधायचा आहे, तर बांधता येईल, पण त्याला वर्षानुवर्ष हजारो मजुरांना खपावं लागेल, कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतील. कुणी म्हणेल की बाबा मला माझ्याच्याने इतका काही वाट पाहणं होत नाही, मी उतावळा मनुष्य आहे, इतका खर्चही करणं होत नाही मला, अगदी बाराण्यामध्ये आणि 5 मिनिटांमध्ये म्हैसूरच्या राजासारखा बंगला बांधून पाहिजे, तर हे कठीण आहे. पण हा दुसरं शक्य आहे की बाराण्यामध्ये आणि 5 मिनिटांमध्ये घर बांधणं शक्य आहे. म्हणजे काय की मुलाला बाजारात पाठवायचं, खेळण्याचे जे पत्ते असतात ते मागवायचे, बाराण्यामध्ये येतात आणि 5 मिनिटांमध्ये त्यांचा बंगला तयार होतो. तेव्हा जर आपल्याला घाईने काही बांधायचं असलं तर बांधता येण्यासारखं आहे, पण तो म्हैसूरच्या राजाचा राजवाडा होणार नाही, तो पत्त्याचा बंगला होईल आणि वाऱ्याच्या झुळकीसरशी तो उडून सुद्धा जाईल. तेव्हा ज्यांना काही तात्पुरतेच ध्येय प्राप्त करायचे असतील त्यांच्याकरता शॉर्टकट्स आहेत, पण ज्याला असं एक चिरंतन कार्याचं ध्येय प्राप्त करायचं असेल त्याच्याकरता शॉर्टकट नाही. मग त्याला असंच म्हणावं लागेल की शॉर्टकट विल कट यू शॉर्ट. फार घाईने प्रयत्न केला तर आणखी त्याचा उलटा परिणाम होईल. म्हणून आपण एवढं निश्चित करायचं की आपल्याला पोहोचायचं कुठे आहे, तर आपण ठरवलं की राष्ट्राचं संघटन, मार्ग कोणता आहे तर हे ठरवलं की आपली कार्यपद्धती, दोन्ही गोष्टीविषयी निश्चय करायचा. आणि हा एकदा निश्चय झाला की मग ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत कार्य करत आलो आहोत त्या पद्धतीने निश्चल मनाने, अविचल मनाने, श्रद्धेने कार्य करीत राहायचं हा खरोखर मार्ग आहे. ज्यांना फार घाई झाली आहे त्यांना असं वाटतं की बा ह्याला ठीक आहे संघाची पद्धती काही वाईट कसं म्हणायचं, पण जरा याला काही थोडेसे अमेंडमेंट्स केला तर बरं होईल असं पुष्कळांना वाटतं, तर काहीतरी याच्यामध्ये सुधारणा संशोधन जरा केलं बरं होईल. एक तर असं आहे की एका विशिष्ट वयामध्ये माणसाला पुष्कळशा रोमॅन्टिक कल्पना सुचतात, त्यामुळे नवीन नवीन गोष्टी, एखादी कल्पना नवीन आहे म्हणूनच ती चांगली आहे असं सुद्धा एका वयामध्ये माणसाला वाटतं, म्हणून पुष्कळ सूचना येतात. परंतु आपण जर गंभीरपणाने विचार केला तर असं दिसेल की आपली ही जी कार्यपद्धती आहे ही स्वयंपूर्ण कार्यपद्धती आहे. स्वयंपूर्ण, स्वयंपूर्ण याचा एक अर्थ असा आहे की जर आपण ह्या कार्यपद्धतीचा अवलंब केला तर दुसऱ्या कोणत्याही पूरक कार्यपद्धतीची मुळीच आवश्यकता नाही. आणि स्वयंपूर्ण दुसऱ्याही अर्थी आहे की जर आपण या कार्यपद्धतीचा त्याग केला तर याच्याऐवजी आमच्या ध्येयाप्रत आम्हाला घेऊन जाणारी दुसरी कोणतीही पर्यायी सबस्टिट्यूट कार्यपद्धती राहू शकत नाही. दोन्ही अर्थाने स्वयंपूर्ण आहे. म्हणजे जर या कार्यपद्धतीचा आपण स्वीकार केला, तिच्याप्रमाणे आपण कार्यवाही केली, तर मग या कार्यपद्धतीला दुसऱ्या पूरक कार्यपद्धतीची आवश्यकता नाही, याही अर्थी स्वयंपूर्ण आहे. आणि दुसऱ्या अर्थी की जर या कार्यपद्धतीचा त्याग केला तर आमच्या ध्येयाप्रत आम्हाला नेऊन पोहोचवणारी दुसरी कोणतीही वैकल्पिक पर्यायी ऑल्टरनेटिव्ह सबस्टिट्यूट अशी कार्यपद्धती राहू शकत नाही. दोन्ही अर्थाने आपली ही स्वयंपूर्ण कार्यपद्धती आहे. आणि ह्या स्वयंपूर्ण कार्यपद्धतीचा प्रभाव आपण पाहिलेलाही आहे. आपल्याला घाई असेल, आपण उतावळे झालो असू, ह्या ही गोष्ट निराळी, परंतु याचा प्रभाव आपण पाहिलेला आहे. कितीतरी निर्णया प्रसंगामधून आपण गेलेलो आहोत, कितीतरी निर्णया प्रसंगामधून बरे दिवस आले, वाईट दिवस आले, हा आपला सगळा हा जो संसार आहे हा सर्व नष्ट होतो की काय अशी सुद्धा परिस्थिती आली, परंतु प्रलयामधून सुद्धा पुन्हा सृष्टीवर यावी या पद्धतीने आपण सर्व वर आलो, कितीतरी चांगले आणि वाईट असे प्रसंग आपण पाहिलेले आहेत. तेव्हा याच्या परिणामकारकतेविषयी एक दृढ विश्वास असणं आवश्यक आहे. आज निर्णया लोकांमध्ये फिरण्याचा बोलण्याचा जेव्हा मला प्रसंग येतो तेव्हा माझ्या असं एक लक्षात येतं की बा आमच्या कार्यपद्धतीविषयी आमच्या काही स्वयंसेवकांचा जितका विश्वास आहे त्यापेक्षा कदाचित बाहेरच्याच लोकांचा विश्वास जास्ती आहे असं दिसतं. कारण आपल्या इथे काही लोक जरा उतावळपणाने विचार करतात पण बाहेरच्या लोकांना याचं मर्म कळलेलं आहे हे पण मला आश्चर्य वाटतं. मला असं आठवतं की एक आमचे आजोबा जे राजकीय पुढारी होते त्यांना अर्थात मी लहान ते संघाविषयी नेहमी म्हणायचे मी काही त्यांच्याशी कधी वाद घालू शकत नसे. तर त्यांना मी एकदा असं म्हटलं की बा तुम्ही आता मी तुम्हाला काय सांगणार तुम्ही असं करा की आमच्यामध्ये काय काय दोष आहेत हे पाहण्याकरता का होईना पण तुम्ही एकदा संघस्थानावर या असं म्हटलं. ते म्हणाले ठीक आहे. नंतर कदाचित ते दुपारी 12 त्यांनी हा विषय काढला असेल तिथल्या बाकीच्या लोकांना सांगितलं की म्हणाले तुम्ही हे चूक करता तुम्ही मुळीच जाऊ नका. म्हणाले का अहो म्हणाले या संघाच्या लोकांचं काहीतरी विलक्षण आहे हे जे म्हणे त्यांचं संघस्थान आहे ना तर इट इज अ वन वे ट्रॅफिक म्हणजे आतमध्ये जाण्याकरता रस्ता आहे बाहेर निघण्याकरता काही रस्ता नाही. आणि म्हणाले लोकांची स्थिती कशी होते तर जशी अभिमन्यूची स्थिती झाली की बिचाऱ्याला चक्रव्यूहात जावं कसं हे तर शिकलेला होता पण एकदा आतमध्ये शिरल्यानंतर बाहेर कसं निघावं हे काही त्याला अवगत नव्हतं. म्हणाले व अशी लोकांची स्थिती होते. तेव्हा संध्याकाळी आमच्या आजोबांनी सांगितलं म्हणे पा मी तुला म्हटलं खरं पण मी काय येणार नाही. तर म्हटलं बा काय झालं मग त्याने सांगितलं की म्हणे असं बारमध्ये आज बोलणं झालेलं आहे. नाही म्हटलं तुम्ही त्यांच्या विचारावर जाण्याचं काही कारण नाही तुम्ही स्वतः विचार करा. ते म्हणाले नाही मी जरा स्वतः हे विचार केला मलाही जरा कठीण वाटतं. म्हटलं का तर मग मी असा विचार केला की तू आहे तुझे दोस्त आहेत आम्ही सगळे सगळ्यांना मी ओळखतो पण तुम्ही इतके चांगले लोक दिसता काय तत्व वगैरेचे मतभेद असतील कोण जाणे पण म्हणून मलाही असं वाटतं की मी जर खरोखर तुम्हा लोकांचं केवळ दोष पाहण्याकरता का होईना पण 5-10 तुमच्या संघस्थानावर आलो समजा माझ्याच मतामध्ये परिवर्तन झालं आणि उद्या मला स्वयंसेवक व्हावं असं वाटलं तर मग माझा हा जो बाकीचा राजकीय प्रपंच आहे त्याचं कसं काय होणार. तर त्यापेक्षा मला असं वाटतं म्हणाले की तुम्हा लोकांपासून जरा दूरच राहणं बरं. म्हणजे दूर राहण्याकरता सुद्धा जे कारण आहे ते कारण संघाची जी कार्यपद्धती आहे तिच्या परिणामकारकतेविषयी त्यांचा विश्वास आहे दर्शवणारी की मी जर सारख्या संघस्थानावर येत राहिलो दोष पाहण्याकरता का होईना तरी सुद्धा कदाचित माझंच स्वयंसेवकामध्ये रूपांतर होऊ नये अशा प्रकारची भीती. म्हणजे जसं आपल्या इथे एक उदाहरण आलेलं आहे की रावणाने सीतेला वश करण्याचे पुष्कळ प्रयत्न केले ती वश होईना तेव्हा सल्ला कोणाचा घ्यायचा तर कुंभकर्णाचा सल्ला घ्यायचा ठरला. नेहमीच्या पद्धतीने नगारे वाजवून अंगावरून हत्ती उंट वगैरे चालवून त्याला उठवण्यात आलं. उठला रागावला का मला उठवलं म्हणून तर सांगितलं की बा असं असं कारण आहे. तेव्हा कुंभकर्ण म्हणाले की बा तू तर बहुरूपी आहेस उत्तम वेश वगैरे धारण करू शकतो चांगलं रूप धारण करून जा म्हणजे सीता वश होईल. तू म्हणाले असं आपलं काहीतरी 10 तोंड वगैरे असलेलं कशी ती वश होणार तर चांगला मेकअप करून जा. तर रावण म्हणाला की मी ते केलेलं आहे पण ते जमत नाही. म्हणाले का म्हणे सीतेचा असा निश्चय आहे की प्रभू रामचंद्रजींच्या स्वरूपाशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्वरूपावर ती आसक्त होऊ शकत नाही. तर कुंभकर्ण म्हणाला की मला तुला तर आता यशाची गुरुकिल्ली सापडली आहे की तू प्रभू रामचंद्रासारखा वेश करून जा. तर रावण म्हणाले बा मी तेही करून पाहिलं पण जमत नाही. म्हणाले का म्हणे मी जेव्हा प्रभू रामचंद्रजी सारखा मेकअप करून जातो तेव्हा तिच्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न होते पण परस्त्री विषयीची वासना माझ्या मनातून निघून जाते. तेव्हा आपण संघस्थानावर जर आलो केवळ दोष पाहण्याकरता का होईना पण स्वयंसेवकासारखा थोडा व्यवहार केला तर म्हणून आपल्यामध्ये स्वयंसेवकच जाणेल की काय अशा प्रकारची भीती चांगल्या चांगल्यांना असलेली बाहेर सार्वजनिक जीवनामध्ये निर्णया लोकांशी जेव्हा संबंध येतो त्यावेळेला माझ्या ध्यानात येतो. आता तिथे दिल्लीला निर्णया कम्युनिस्ट पुढाऱ्यांशी सुद्धा बोलण्याचा योग येतो. एकदा फार मजेदार संवाद झाला. नेहमी आपल्याला माहिती आहे की संघाने आपल्याला सांगितलं की प्रत्येक हिंदू वर्ण तो कसाही का असेना परंतु आक्रमक प्रेम करायचं अग्रेसिव्ह लव्ह तर त्या पद्धतीने आपण प्रत्येक ठिकाणी अग्रेसिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो काही अनौपचारिक संबंध उत्पन्न होतात. तर एक आमचे कम्युनिस्ट संसद सदस्य ते असे अनौपचारिकच पण ते म्हणायला लागले किंवा म्हणाले 1947 आम्हाला पुनर्विचार करावा लागतो आहे कारण म्हणाले आमच्या पार्टीमध्ये जी नवीन भरती होती आहे की चांगली जशी असायला पाहिजे तशी ते जे जुनं एक आमचं मेटल होतं त्या पद्धतीची नाही. पण म्हणाले आमच्या पार्टीमध्ये हाही एक विचार आहे की हे जे RSS लोक आहेत ते याही परिस्थितीमध्ये कसे काय बरोबर लोकांना मोल्ड करू शकतात. तर म्हणाले बा माझी कशी प्रायव्हेट म्हणून मी म्हणतो की तुमचे संघामध्ये जे काही बालांकरता, तरुणांकरता, प्रौढांकरता तुमचे जे काही करिक्युलम असतील म्हणजे पाठ्यक्रम आणि जे काही टेक्स्ट बुक्स असतील तर ते थोडे तुम्ही आम्हाला कळायला द्या. तर मी विचार केला याला काय सांगायचं, म्हटलं बा ठीक आहे मी अधिकाऱ्यांना विचारून सांगतो. घरी गेल्यावर विचार केला की आमचा करिक्युलम कोणता आहे, मी इतके वर्ष प्रचारक आहे अजून पाहिला नाही, आमचे टेक्स्ट बुक्स कोणते आहेत, कोणतेच नाहीत. आणि त्याला जर मी असं सांगितलं बाहेरच्या माणसाला की आमच्या या दक्षारामधून आणि दंडखड्गशूल आणि हुतुतूमधून हे सगळं विश्व निर्माण झालं आहे, तर ते त्याला पटायचं नाही, कारण त्याच्या अनुभवाच्या बाहेरची गोष्ट आहे. तेव्हा काय करायचं, शेवटी दुसऱ्या दिवशी मी असं सांगितलं, म्हटलं बा त्याला समजेल या भाषेत काय सांगता येईल. तुम्ही सांगितलं म्हटलं बा आता मी अधिकाऱ्यांशी बोललो पण ते असं म्हणतात की हा जो आमचा करिक्युलम आहे जरा प्रायव्हेट स्वरूपाचा आहे, बाहेरच्या लोकांना काही देता येत नाही. नाही नाही म्हणाले काय हरकत नाही, असं असू शकतं कारण त्यांचं नेहमी सगळं खाजगीच असतं ते समजलं. तेव्हा या पद्धतीने बाहेरच्या लोकांचा आपल्या कार्यपद्धतीच्या सक्षमतेविषयीचा विश्वास जास्ती आणि आतमधल्या लोकांच्या मनामध्ये उतावळपणा, अशा प्रकारचा एक विचित्र अनुभव किंवा दृश्य हे आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण हा एक विचार करायला पाहिजे की आपलं ध्येय काय हे एकदा निश्चित करायचं. एकदा ध्येय निश्चित झालं की त्या ध्येयाकडे पोहोचणारा मार्ग कोणता हा निश्चित करायचा. ध्येय निश्चित करताना हजार बुद्धिवाद करता येईल, ते ध्येय रिजेक्ट करता येईल, त्याला हरकत नाही. पण एकदा ध्येय निश्चित झालं की मग पुन्हा त्याविषयी चर्चा नाही. वाटल्यास 10 वर्ष वादविवाद करून ध्येय निश्चित करा, पण एकदा ध्येय निश्चित व्हायला पाहिजे आणि त्यानंतर त्याकडे जाणारा रस्ता कोणता हे निश्चित व्हायला पाहिजे. पण हे दोन्ही गोष्टी जर निश्चित झाल्या असतील त्यानंतर जर कुणी बुद्धिवादाच्या नावाखाली अखंड संशयात्मा राहण्याचं पत्करेल तर त्याला बुद्धिवाद हे नाव काही बरोबर असं वाटत नाही. जसं उदाहरणार्थ मी असा विचार केला की मला नागपूरवरून दिल्लीला जायचं आहे, तर मी असा विचार करेन की मग जायचं कुठे, दिल्लीला जायचं, मुंबईला जायचं, कलकत्त्याला जायचं, मद्रासला जायचं. 10 वर्ष याविषयी चर्चा करायला हरकत नाही कारण आपल्याला घाई कोणत्याच गोष्टीची नाही. आपणच एक हिंदुस्थानमध्ये शहर ज्यांना घाई नाही, प्रत्येकाला घाई आहे. तेव्हा आपण आरामात चर्चा करूया. पण एकदा ठरलं की दिल्लीला जायचं आहे मग पाहिलं पाहिजे की जाणारे रस्ते कोणते आहेत, गाड्या कोणत्या आहेत. मग एक ग्रँड ट्रंक आहे, काही जनता आहे, दक्षिण एक्सप्रेस आहे, ती पक्की खात्री करून घ्यायची, टाइम टेबल पाहायचा, स्टेशन मास्टरला पुसायचं, सर्वांना विचारून घ्यायचं. पण एकदा जर ठरलं की नागपूरहून निघणारी ग्रँड ट्रंक ही बरोबर मला दिल्लीला पोहोचली आणि मी गाडीमध्ये बसलो, परंतु मी बुद्धिवादी आणि उतावळा, ग्रँड ट्रंकने नागपूर स्टेशन सोडलं 5-10 मिनिटं झाले, मी विचार करतोय की 10 मिनिटं झाले अजून दिल्ली आली नाही, काय आपला रस्ता तर चुकला नाही, म्हणून पुन्हा काटोल स्टेशनवर उतरायचं. गार्डला विचारायचं की काय हे दिल्लीला जाते ना की काही गडबड तर नाही, त्यांनी पुन्हा सांगायचं की नाही नाही हे बरोबर आहे, पुन्हा यायचं. पुन्हा एखाद तास झाला, आमला आलं, पुन्हा उतरले, का काही हे भलत्यास्त दिशेने आम्ही चाललेले नाहीत. म्हणजे असं दर स्टेशनवर उतरायचं आणि विचारून घ्यायचं ही जर पद्धती कोणी बुद्धिवादाच्या नावाखाली घेईल त्याला खरोखर बुद्धिवादी म्हणता येणार नाही, त्याला संशयात्मा असं म्हणावं लागेल. जसं एका बुद्धिवादी माकडाची गोष्ट मला एकाने सांगितली होती की एक माकड म्हणाले फार बुद्धिवादी होतं, त्याने निरनिराळ्या फळांचा आस्वाद घेतलेला होता, त्याला असं वाटलं की बा सर्वांमध्ये उत्तम झाड कोणतं, उत्तम फळ कोणतं, तर आम्र. तेव्हा हे आंब्याचं झाड कसं लावतात पाहिलं, तेव्हा हे कोय असते ती जमिनीमध्ये खोदून ती कोय तिथे टाकतात, मातीवर टाकून देतात, नंतर झाड येतं. त्याला वाटलं आपणही करून पाहू, आपला पूर्वजच, त्याला असं वाटलं की आपणही करून पाहू. तेव्हा त्या दृष्टीने त्याने आपली जमीन खोदली, एका ठिकाणावरून कोय आणली, त्यात टाकली, वर माती पसरून दिली आणि झाडावर बसले, पाहत की आता आंब्याचं झाड केव्हा उगवतं. आणि 5-10 मिनिटं झाले तरी आंब्याचं झाड काही उगवलं नाही, त्यामुळे त्याच्या मनात शंका आली की उगवलं नाही म्हणजे काही गडबड तर नाही झाली, की ती कोयच कुठेतरी जमिनीमध्ये बेपत्ता झालेली आहे, काय गडबड काय आहे. म्हणून पुन्हा खाली उतरला, पुन्हा जमीन उकरली, कोय बरोबर आहे की नाही पाहिलं, पुन्हा कोय आतमध्ये ठेवली, पुन्हा माती टाकली. असा हा क्रम सारखा 5-10 मिनिटांनी त्यांनी चालवला. अशी आपण कल्पना करू की 12 वर्ष त्यांनी जरी हा क्रम चालवला तरी आंब्याचं झाड येणार आहे का, या क्रमातून येणार नाही. तर हा जो माकडाचा बुद्धिवाद आहे हा बुद्धिवाद म्हणजे संशयवाद आहे, याला बुद्धिवाद म्हणायचं नाही. बुद्धिवाद याचा अर्थ हा खरा की ध्येय निश्चित करताना 1000 चर्चा करायची, मार्ग निश्चित करताना त्याचा सांगोपांग विचार करायचा सर्व गोष्टींचा, परंतु एकदा ध्येय काय हे जर ठरलं आणि एषा पंथा हा दुसरा कोणताही मार्ग नाही हे जर ठरलं, तर मग अगदी निश्चल मनाने त्या मार्गावर अखंड चालत राहायचं. म्हणजे जे म्हटलेलं आहे की दोज हू मार्च ऑन डू अराईव्ह, जे चालतच राहतात ते बरोबर पोहोचतात, या पद्धतीने आपण पोहोचू शकू. तेव्हा अशा प्रकारच्या निश्चल अविचल श्रद्धेने आणि ही जी आपली कार्यपद्धती एकदा एकमात्र कार्यपद्धती म्हणून आपण ठरवलेली आहे किंवा आपण आपल्या आपण त्या निष्कर्षावर येऊन पोहोचलेलो आहोत अनेक अनेक अनुभवानंतर बऱ्या आणि वाईट, याविषयीची पूर्ण निश्चल अविचल श्रद्धा ठेवून आणि हा कोणताही शॉर्टकट घेऊन आपलं गंतव्यस्थान प्राप्त होणं शक्य नाही. तर हा जो एक रस्ता आहे याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आणि जर गती वाढवायची असेल तर एखादा खोटा शॉर्टकट शोधणं हा त्याचा मार्ग नाही. तर ज्या मार्गाने आपण जातो आहोत त्या ठिकाणी आपली जाण्याची गती वाढवली पाहिजे, म्हणजे काम करणाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे, संपूर्ण वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढवली पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याने अधिकाधिक जास्त वेळ दिला पाहिजे. म्हणजे अशा रीतीने कार्याची गती वाढवणं हाच त्याचा एक मार्ग आहे. शॉर्टकट हा काही दुसरा असू शकत नाही. अशा प्रकारचा सर्व विचार करून आणि ह्याच मार्गाने अविचल श्रद्धेने आपण चालत राहणं हेच खरोखर आपलं एक कार्य आहे.